स्तोत्र संहिता अध्याय 128, जो प्रत्येक जन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्यवादित आहे. तू आपल्या हातच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील, तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल, तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल, तुझी मुले तुझ्या मेजा भोवती बसलेल्या जैतुनाच्या रोप्यांसारखी होतील. होय, खरोखर जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो तो असा आशीर्वादित होईल. परमेश्वर तुला सुयनेतून आशीर्वाद देव. तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस एरुश्लेमची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलावर शांती असो.